मला चुहा मला दम भरत नाही तर गळ्या रोग होतो आम्हा मायल्याकरता गळा असा येतो ग ते बाजाराला गेला नाही तर ती मी ते उदा वाचायला जाऊ येत राहत ते
हे गाणं कधी म्हणता तुम्ही हे गाणं कधी म्हणता
लग्नामध्ये लग्नामध्ये
रुखवत आला ना मांडवाच्या दारी ते तो वायला ते रुखवत असत वायले ते वायले वायले वायलेच आणि हे ह्याच पोतीचे आधी आहे तर ह्याच्यावरले पण मी म्हणी ते
त्याला झाडपाल्याचं गाणं म्हणतात
झाडपाल्याचं गाणं झाडपाला ते ना तर कोणतं येते रुखवतात का
येते कोणी
मी म्हणू लागते मी म्हणू लागते खरंच मी म्हणू लागते मग सोबत असल्यावर येत आहे काय झालं अगं मा किती वाढा होतो त्याच्यामुळे माझा लग्न झाला काय तुम्ही तुमच्या
गळ्यात राहिले होते काही हां राहिले तुम्ही हां या बस
जा
हात मारते मी इकी ग मी म्हणू लागते राजाती काय त्याला गाण्याला ये
पैसे माझी महागडी चला टाका पैसे
तिला नाव घेत आहे त्याला
आमच्या
पोरीला
पुस्तक आणलंय
म्हण बाई
दोन मोठे म्हणा ऐक बस गंधाची
बाटली
मोठे उभा राहून म्हणा असं माझ्याकडे बघून उभा
राहणार
रुखवतावर ठेवला मका असली डोक्यात झाल्या लिखा असली मग कसलं मग
कसलं
अजून सुरुवात होती कुणी शिकवलं तुला हे गाणं
हिरी लई म्हणते उभा 10-15 हे शिक म्हणते पण इथे लागलं
नाव घेतले तुला पण नाव घेत आहे
करू कदाची
नवरीचं नाव ही एक गाणं म्हणत होती की हा या यमुनाबाई सुरुवात
गळा बदलून गळा
का बदलून घ्यायची